आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार. बारामतीमध्ये 23 तर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. विधिमंडळांमध्ये महिलांना आरक्षण देणं ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आणि 15,400 टन एलपीजी असलेलं भारताचं ग्रीन आशा जहाज जेएनपीए बंदरात दाखल. आता सविस्तर बातम्या. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रती आदर दर्शवण्यासाठी काँग्रेसनं आपला उमेदवार मागे घेतल्याचं काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली. भाजपाच्या विचारधारेला विरोध म्हणून काँग्रेसनं बारामती मतदारसंघात उमेदवार दिला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विविध नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. त्यामुळे सामंजस्य आणि संवादाची भूमिका घेत पक्षानं उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं सपकाळ यांनी सांगितलं. दरम्यान बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 53 पैकी 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राहुरी विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. एकंदर 30 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसापर्यंत 23 जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता भाजपाचे अक्षय शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडी पक्षाचे संतोष चोळके आणि 4 अपक्ष उमेदवार यांच्यात लढत होणार आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 2024 झालेल्या विधानसभा निवडणुकीत चांदिवली विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी नसीम खान यांचा पराभव केला होता. या निर्णयाविरोधात खान यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. पुदुच्चेरी आसाम आणि केरळम विधानसभा निवडणुकांसाठी काल मतदान झालं. पुदुच्चेरीत सुमारे 90%, आसाममध्ये 85% आणि केरळमध्ये 78% मतदानाची नोंद झाली आहे. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. तमिळनाडूमध्ये येत्या 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात तर पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यसभेचे नवनिर्वाचित सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांनी काल सदस्यत्वाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती तसंच राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. संसद भवनातल्या अध्यक्षांच्या परिषद कक्षात पार्थ पवार यांचा शपथविधी झाला. नवकार महामंत्रामध्ये विश्वकल्याणाची शक्ती असून या महामंत्राच्या जपाचा विश्वशांतीसाठी निश्चितच सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जीतोच्या वतीनं विश्व नवकार महामंत्र दिवस कार्यक्रमाचं काल मुंबईमध्ये आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. जैन समाजाकडून प्राणीसेवेचा विचार केवळ शब्दांमध्ये न ठेवता तो प्रत्यक्षात आणला जातो असे गौरवोद्गारही फडणवीस यांनी यावेळी काढले. या कार्यक्रमाला जैन समाजातील आचार्य मुनी उपाध्याय साध्वी आणि जैन समाजबांधव उपस्थित होते. बीड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाचा समारोप काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांच्यासह अन्य मान्यवर आणि भाविक उपस्थित होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
शेत रस्ते होतील सुलभ, शेतीचा वाढेल मान, आनंद रस्ते योजना हीच महाराष्ट्राची शान, रस्ते सजले सुगम झाले साऱ्यांचा संपला त्रास, महाराष्ट्राच्या प्रगतीला योजनेचा विश्वास, बांधावरून थेट बाजारी जाईल सहज माल, चिखल आणि खड्ड्यांचा संपेला आता काळ,
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा आनंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल।
बातमीपत्रात पुन्हा स्वागत। भारतीय लोकशाहीला अधिक चैतन्यपूर्ण आणि सहभागात्मक बनवण्यासाठी विधिमंडळांमध्ये महिलांना आरक्षण देणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। महिला आरक्षण विधेयक अधिक बळकट करण्यासाठी 16-18 एप्रिल दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे। त्या अनुषंगानं काल पंतप्रधानांनी समाज माध्यमांवर एक ध्वनिचित्रफीत प्रसारित केली। यामध्ये बोलताना पंतप्रधान म्हणाले,
हमने कुछ वर्ष पहले नारी शक्ति वंदन अधिनियम पारित किया था और सभी राजनीतिक दलों ने सहमति से किया था और सबकी इच्छा है कि 2029 में जब लोकसभा के चुनाव होंगे तब हमारे देश की नारी शक्ति को जनप्रतिनिधि के रूप में लोकसभा में विधानसभाओं में 33% स्थान मिलना ही चाहिए।
एलपीजी वाहून नेणारं भारताचं ग्रीन आशा नावाचं जहाज होर्मुझची समुद्रधुनी ओलांडून काल मुंबईजवळ जवाहरलाल नेहरू बंदरामध्ये दाखल झालं। या जहाजात 15,400 टन एलपीजी साठा आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून जेएनपीए बंदरात आलेलं हे पहिलंच एलपीजी वाहू जहाज आहे। बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी काल नवी दिल्ली इथं आयोजित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अनुपमा देवी यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं पोषण पंधरवडा अभियानाचा प्रारंभ करण्यात आला। बालकांच्या पहिल्या 6 वर्षात मेंदूचा जास्तीत जास्त विकास घडवून आणणं ही या वर्षीच्या पंधरवड्याची संकल्पना आहे। या अभियानाच्या माध्यमातून पोषणाला लोकचळवळ बनवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यावेळी अनुपमा देवी यांनी सांगितलं। मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे। राज्याला मत्स्य व्यवसायात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी राज्य शासनानं अनेक योजना आणि उपक्रम सुरू केले असून त्या उपक्रमांच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय राज्य अव्वल ठरेल असा विश्वास राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे। भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत मुंबईतल्या केंद्रीय मत्स्यिकी शिक्षण संस्थेमध्ये आयोजित कार्यशाळेत ते काल बोलत होते। राज्यातल्या पर्यटनाला वाव देण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत धरण परिसरात पर्यटन विकासाला प्राधान्य देण्यात येत असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल सांगितलं। विखे पाटील यांनी काल शिर्डी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला। जायकवाडी, माजलगाव, इसापूर या धरणांसह अहिल्यानगर जिल्ह्यातल्या निळवंडे आणि भंडारदरा परिसरातही पर्यटन केंद्र विकसित करून रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। धाराशिवच्या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या 7 शाळांची भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे। शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं राज्यातल्या 405 शासकीय शाळांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून विकसित करायला मान्यता दिली आहे। यात धाराशिव जिल्ह्यातल्या 7 शाळांनी स्थान पटकावल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल दिली। शेतकऱ्यांना जमीन मोजणीसाठी देण्यात येणाऱ्या शुल्कात कपात करण्यात आली असून आता 1,000 रुपयात संपूर्ण मोजणी होणार असल्याची माहिती महसूल मंत्री आणि नागपूर तसंच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। नागपूर विमानतळावर काल ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। हवामान। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज पावसाचा अंदाज आहे। कोकणात उष्ण आणि दमट हवामान असेल तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार। बारामतीमध्ये 23 तर राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। विधिमंडळांमध्ये महिलांना आरक्षण देणं ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। आणि 15,400 टन एलपीजी असलेलं भारताचं ग्रीन आशा जहाज जेएनपीए बंदरात दाखल। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।